प्रेषितांची कृत्ये अध्याय 22.
बंधुजन हो व वडील मंडळ हो, मी जे आता तुम्हास प्रत्युत्तर करीतो ते ऐका.
तो आपणा बरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक स्वस्थ झाले. मग त्याने म्हटले,
मी यहुदी असून किलिकियातील तार्स नगरात माझा जन्म झाला, आणि या नगरात गमलिएलाच्या चरणाजवळ लहानाचा मोठा होऊन वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे कडकडीत रीतीने मला शिक्षण मिळाले. आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी उत्कंठित आहात, तसाच मी होतो. पुरुष व स्त्रिया यास बांधून बंदीशाळेत घालून देहांत शिक्षा देऊन सुद्धा या पंथाचा पाठलाग मी केला. याविषयी मुख्य याजक व अवघा वडील वर्गही माझा साक्षी आहे. त्याचपासून बंधुजनास पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो, यासाठी कि जे तेथे होते त्यासही बांधून यरुशलेमात शासन करावयास आणावे. मग असे झाले कि जाता जाता मी दिमिष्काजवळ पोहोचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून मोठा प्रकाश माझ्या भोवती एकाकी चमकला. तेव्हा मी भूमीवर पडलो आणि शौला शौला माझा छळ का करीतोस अशी वाणी माझबरोबर बोलताना मी ऐकली. मी विचारले, प्रभूजी तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, ज्या नासोरी यशूचा छळ तू करीतोस तोच मी आहे. तेव्हा माझ्या बरोबर जे होते त्यांनी प्रकाश पाहिला खरा, परंतु माझोबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, उठून दिमिष्कात जा, मग तू जे जे करावे म्हणून ठरविण्यात आले आहे ते सर्व तुला तेथे सांगितले जाईल. त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले, म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले. मग हनन्या नामे कोणी एक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे धार्मिक आणि तेथे राहणाऱ्या सर्व यहुद्यांकडून नावलौकिक मिळविलेला असा होता. त्याने मजकडे येऊन जवळ उभे राहून मला म्हटले, शौल भाऊ वर पहा. तत्क्षणीच मी त्याचकडे वर पाहिले. मग तो म्हणाला, आपल्या पूर्वजांच्या देवाने तू संबंधाने ठरविले आहे की तू त्याची इच्छा काय आहे हे समजून घ्यावे, त्या धार्मिक पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी. कारण जे तू पाहिले व ऐकले त्याविषयी तू सर्व मनुष्यांपुढे त्याचा साक्षी होशील. तर आता उशीर का करतोस? उठ, त्याच्या नामाने धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकाचे लांक्षण कर. मग असे झाले कि मी यरुशलेमास माघारे आल्यावर मंदिरात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले. तेव्हा मी त्याला पाहिले, तो मला बोलला, त्वरा कर, यरुशलेमातून लवकर निघून जा, कारण मजविषयी तू दिलेली साक्ष ते मान्य करणार नाही. तेव्हा मी म्हणालो, प्रभो त्यास ठाऊक आहे कि तुझवर विश्वास ठेवणाऱ्यास मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात ताडण करीत असे. तुझा साक्षी स्थेपन याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा असून मान्यता दर्शवली आणि त्याचा घात करणाऱ्यांची वस्त्रे राखीत होतो. तेव्हा त्याने मला सांगितले, जा, मी तुला विदेशी लोकांकडे दूर पाठवितो.
या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले. मग ते आरोळी मारून बोलले,
अशाची वाट लावून याला जगातून काढा, हा वाचावयास योग्य नाही.
ते ओरडत व आपली वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता सरदाराने असा हुकूम केला की त्याला गढीत आणावे. ते त्याजवर इतके का ओरडले हे समजावे म्हणून त्याने चापकाखाली त्याची चौकशी करण्यास सांगितले. मग त्यांनी त्याला वाद्यांनी ताणिले. तेव्हा जवळ उभा असलेल्या जमादाराला पावलाने वाटले,
रोमी मनुष्याला व दशा ज्याला अन्यायी ठरविले नाही अशाला फटके मारणे तुम्हाला कायदेशीर आहे काय?
हे ऐकून जमादाराने सरदाराजवळ जाऊन म्हटले,
आपण हे काय करीत आहात? तो माणूस रोमी आहे.
तेव्हा सरदार त्याच्या जवळ येऊन म्हणाला,
तू रोमी आहेस काय? मला सांग.
त्याने म्हटले,
होय.
सरदाराने उत्तर केले,
मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोलाने विकत घेतला आहे.
पौलाने म्हटले,
मी तर जन्मतःच रोमी आहे.
यावरून त्याची जे चौकशी करणार होते ते तात्काळ त्यास पासून गेले. शिवाय हा रोमी आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला जखडविले होते. यहुदी लोकांनी त्याचवर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्याला मोकळे केले आणि मुख्य याजक व अवघी धर्मसभा यास एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला खाली आणून त्याचपुढे उभे केले.